ओम नमो भगवते वासुदेवाय।
तरी बाहेरिले तियेही चक्षुराधिके दाहाही उठवनी लवलाही व्यापारा सुये। तर बाहेरील त्या चक्षु वगैरे दहा इंद्रियांनाही लगबगीने उठवून व्यापाराला लावतो, म्हणजे कर्म करावयास लावतो। मग तो इंद्रिय कदंबू करविजे तव राबू, जव कर्तव्याचा लाभू हातासी ये। मग आरंभ केलेल्या कर्माचे फल हस्तगत होईपर्यंत त्या इंद्रिय समुदायाकडून मेहनत करवितो। ना ते कर्तव्य जरी दुःखे फळेल ऐसे देखे, तो लावी त्याग मुखे तिये दाहाही। अथवा त्या कर्तव्याचे दुःख हे फल होईल असे जर त्याला वाटले तर तीच दहाही इंद्रिये त्या कर्तव्याच्या त्यागाकडे लावतो। मग फिटे दुःखाचा ठावो तव राहाट वि रात्री दिवो, विकणू वाते कारावो जयापरी। मग ज्याप्रमाणे धान्याचा कणही जवळ नसलेल्या शेतकरी मनुष्याला राजा शेतसाऱ्याबद्दल राबवितो, त्याप्रमाणे मग तो दुःखाचा ठाव ठिकाणा नाहीसा होईपर्यंत रात्रंदिवस इंद्रिय समुदायाला राबवतो। तैसे नित्याग स्वीकारी वाहता इंद्रियांची धुरी, ज्ञात याते अवधारी करता मणिपे। अर्जुना ऐक, त्याप्रमाणे त्याग स्वीकाराच्या क्रियेत म्हणजे कर्मात इंद्रियांचे जो वाहत असताना ज्ञात्याला कर्ता असे म्हणतात। आणि कर्तयाचा सर्व कर्मी आहुताची या परीक्षमी, म्हणून इंद्रियाते आम्ही करणे म्हणू। आणि कर्त्याच्या सर्व कर्मात इंद्रिये ही आहुताप्रमाणे कर्म करण्यास समर्थ असतात, म्हणून इंद्रियांना आम्ही करण म्हणतो। आणि हेची करणे वरी करता क्रिया ज्या उभारी, तिया व्यापे ते अवधारी कर्म येथ। आणि ह्याच इंद्रियांच्या योगाने करता ज्या क्रिया उभारतो त्या क्रियांकडून जे व्यापले जाते ते येथे म्हणजे या जगात कर्म होय, म्हणजे कर्त्याच्या क्रियेने जे तयार होते त्याला कर्म म्हणतात। सोनाराची या बुद्धी लेणे, व्यापे चंद्र करी चांदणे, का व्यापे वेल्हाळपणे वेली जैसी। सोनाराच्या बुद्धीने जसा दागिना व्यापला जातो, अथवा चंद्राच्या किरणाने जसे चांदणे व्यापले जाते, अथवा विस्तृतपणाने जसा वेल व्यापला जातो। नाना प्रभा व्यापे प्रकाशू, गोडिया इक्षुरसु हे असो अवकाशू आकाशी जैसा। अथवा प्रभेने जसा प्रकाश व्यापला जातो, अथवा उसाचा रस जसा गोडीने व्यापला जातो, हे राहू दे अवकाश जसा आकाशाने व्यापला जातो। तैसा कर्तयाची या क्रिया, व्यापले जे धनंजया, ते कर्मगा बोलावया आन नाही। अर्जुना, त्याप्रमाणे कर्त्याच्या क्रियेने जे व्यापले जाते ते कर्म होय, या प्रतिपादनात अन्यथा नाही। एवं करता कर्म करण या तिहींचे ही लक्षण, सांगितले तुझ विचक्षण शिरोमणी। हे चतुरांच्या श्रेष्ठ अर्जुना, याप्रमाणे कर्ता कर्म व करण या तिहींचेही तुला लक्षण सांगितले। एथ ज्ञाता ज्ञान ज्ञेय हे कर्माचे प्रवृत्तीत्रय, तैसेची करता करण कार्य हा कर्म संचय। येथे ज्ञाता ज्ञान व ज्ञेय ही तीन कर्माची प्रेरणा करणारे आहेत, व त्याचप्रमाणे कर्ता करण आणि कार्य हा कर्माचा साठा आहे। वन्ही ठेविला असे धूमू, आथी बीजी जेवी द्रुमू, का मनी जोडे कामू सदा जैसा। जसा अग्नीच्या ठिकाणी धूरही अगदी ठेवल्यासारखाच आहे, बीजामध्ये झाड जसे ठेवलेले आहे, अथवा मनामध्ये काम जसा सदा प्राप्त आहे, तैसा करता क्रिया करणी कर्माचे आहे जिंतवणी, सोने जैसे खाणी सुवर्णाची ये। त्याप्रमाणे कर्ता क्रिया व करण म्हणजे इंद्रिये ही सर्व कर्माचे जीवन आहेत, ज्याप्रमाणे सोन्याच्या खाणीला सोने जीवन आहे। म्हणून हे कार्य मी करता, ऐसे आधी जेथ पांडुसुत, तेथ आत्मा दूरी समस्त क्रियांपासी। म्हणून अर्जुना, जेथे हे कार्य व मी करता असा भाव आहे, त्यावेळी देखील आत्मा सर्व कर्मांपासून दूर असतो। या लागी पुढती आत्मा वेगळाची सुमती, आता असो हे किती जाणीतासी तू। हे सुमती अर्जुना, एवढ्या करता आत्मा कर्मापासून वेगळा आहे, आता हे पुन्हा किती सांगावे, हे राहू दे, हे तू जाणतच आहेस. श्लोक 19. ज्ञानम कर्म च करता च त्रिधैव गुण भेदत प्रोच्यते गुण संख्याने यथावत शृणुतान्यपि. ज्ञान, कर्म आणि कर्ता ही तीन देखील सत्व, रज आणि तम अशा गुणभेदाने तीन प्रकारची आहेत असे सांख्यशास्त्रामध्ये सांगितलेले आहे. त्या प्रत्येकाचे तीन तीन प्रकार जसेच्या तसे मी सांगतो. परिसांगितले जे ज्ञान कर्म करता हन हे तिन्ही तीही ठाई भिन्न गुणी आहाती. परंतु ज्ञान, कर्म व कर्ता हे जे आता तुला तीन सांगितले त्या तिघांचे गुणांच्या योगाने तीन ठिकाणी भेद झालेले आहेत. म्हणून ज्ञाना कर्म करतया पाते जो नये धनंजया जे दोन्ही बांधती सोडावया एकची प्रौढ. म्हणून अर्जुना, ज्ञान, कर्म आणि कर्ता यांच्यावर विश्वासू नये, कारण राजसिक व तामसिक हे दोन प्रकार बांधणारे आहेत व सात्विक हा एक प्रकार सोडवण्यास समर्थ आहे. ते सात्विक ठाऊ वे होये तो गुण भेदू सांगो पाहे जो सांख्य शास्त्री आहे उवाईला. तो सात्विक प्रकार तुला ठाऊक व्हावा म्हणून सांख्यशास्त्रामध्ये जे गुणांचे प्रकार स्पष्ट केले आहेत ते प्रकार तुला सांगतो. पहा, जे विचार क्षीर समुद्र स्वबोध कुमुदिनी चंद्र ज्ञान डोळसा नरेंद्र शास्त्रांचा. जे सांख्यशास्त्र विचारांचा क्षीर सागर आहे, आत्मज्ञान रूपी चंद्र विकासिनी कमलाचा विकास करणारा चंद्र आहे व जे सांख्यशास्त्र ज्ञानाने डोळस अशा शास्त्रांचा राजा आहे. की प्रकृती पुरुष दोनी मिसळली दिवो रजनी तिये निवडिता त्रिभुवनी मार्तंडूजे. अथवा प्रकृती व पुरुष हीच जणू काय एकमेकात मिसळलेली दिवस रात्र होत, त्यांना वेगळे करून दाखवणारे जे सांख्यशास्त्र ते ह्या तिन्ही लोकात सूर्यच आहे. जेथ अपारा मोहराशी तत्वाचा मापी चोवीसी उमाणा घेऊन परेशी सुरवाडी. जे ज्या सांख्यशास्त्राच्या योगाने अपार अशा मोहाच्या राशीचे म्हणजे संसाराचे 24 तत्वांच्या मापाने मोजमाप करून, म्हणजे संसार जरी अपार आहे तरी तो 24 तत्वांचा आहे असे सांख्यशास्त्राने ठरवलेले आहे, त्याप्रमाणे विचार करून त्या तत्वांचा निराश करून परतत्वासह सुखी होऊन राहता येते. अर्जुना, ते सांख्यशास्त्र पढे जयाचे स्तोत्र ते गुणभेद चरित्र ऐसे आहे. अर्जुना, ते सांख्यशास्त्र ज्या गुणभेदाचे वर्णन करते त्या गुणभेदाचा प्रकार असा आहे. जे आपुले नी अंगिके त्रिविधपणाचे नी अंके दृश्य जात तितुके अंकित केले. कि त्या गुणभेदानी आपल्या अंगच्या सामर्थ्याने त्रिविधपणाच्या शिक्क्यांनी जेवढे दृश्य तितके सर्व चिन्हित केले, म्हणजे सर्व दृश्यावर त्रिविधपणाचा शिक्का मारला. एवं सत्व रजतम तिहीची एवढी असे महिमा जे त्रैविध्य आदी ब्रह्म अंतिकृमी. याप्रमाणे सत्व, रज व तम या तिघांचा एवढा महिमा आहे की या तीन गुणांनी ब्रह्मदेवापासून तो अखेर किड्यापर्यंत तीन प्रकार केले आहेत. परिविश्वीची आघवी मांदी जेणे भेद लेनी गुणभेदी पडली तवते आदी ज्ञान सांगो. परंतु जे ज्ञान भेदले गेल्यामुळे जगातील सर्व पदार्थांचे समुदाय गुणभेदात पडले ते ज्ञान तर अगोदर सांगतो. जे दिठी जरी चोख की जे तरी भलते ही चोख सुजे तैसे ज्ञाने शुद्धे लाही जे सर्व ही शुद्ध. कारण की दृष्टी निर्मळ केली तर वाटेल ते शुद्ध दिसते, त्याप्रमाणे शुद्ध ज्ञानाच्या योगाने सर्व शुद्धच प्राप्त होते. म्हणून ते सात्विक ज्ञान आता सांगो दे अवधान कैवल्य गुण निधान श्री कृष्ण म्हणे. म्हणून ते सात्विक ज्ञान आता सांगतो लक्ष दे असे मोक्षरूपी गुणांचा ठेवा जे श्री कृष्ण ते म्हणाले. श्लोक 20. सर्व भूतेषु येनैकं भावम अव्ययम ईक्षते अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकम. भिन्न भिन्न असलेल्या सर्व भूतांचे ठिकाणी एकच अविनाशी व अविभक्त असा आत्मा मनुष्य ज्याच्या योगाने पाहतो ते ज्ञान तू सात्विक आहे असे समज. तरी अर्जुना गाते फुडे सात्विक ज्ञान चौखडे जयाचा उदयी ज्ञेय बुडे ज्ञाते निसी। तर अर्जुना ते खरोखर शुद्ध सात्विक ज्ञान होय कि ज्याच्या उदयात ज्ञात्यासह ज्ञेय बुडते म्हणजे नाहीसे होते। जैसा सूर्य न देखे अंधारे सरिता नेणी जती सागरे का कबळी लिया न धरे आत्मछाया। ज्याप्रमाणे सूर्याला अंधाराचे दर्शनही नसते, समुद्राला नद्यांची खबर नसते किंवा कितीही मिठी मारून धरावयास गेले तरी आपली सावली पकडली जात नाही, तया परी जया ज्ञाना शिवादी तृणा वासना या भूत व्यक्ती भिन्ना नाडळती। त्याप्रमाणे ज्या ज्ञानाला शिवापासून तर शेवट तृणापर्यंतची ही वेगवेगळी भूते भिन्न दिसत नाहीत। जैसे हाते चित्र पाहता होय पाणीये मीठ धुत काचे वो निस्वप्ना येत जैसे होय। ज्याप्रमाणे पाटीवर काढलेले चित्र पाटीवर हात फिरवून पाहू लागले असता ते चित्र नाहीसे होते, अथवा मीठ पाण्याने धुतले असता जसे नाहीसे होते, अथवा जागे होऊन स्वप्न पाहू गेले असता जसे ते नाहीसे होते। तैसे ज्ञाने जेणे करिता ज्ञातव्याते पाहणे जाणता ना जाणणे जाणावे उरे। त्याप्रमाणे ज्या ज्ञानाने विषय पाहिले असता तेथे जाणता म्हणजे ज्ञाता अथवा जाणणे म्हणजे ज्ञान करून घेण्याची क्रिया अथवा जाणावे म्हणजे ज्ञेय विषय ही उरत नाही। पैसोने आटून लेणी न काढिती आपुलिया आयणी का तरंग न घेपती पाणी गाळून जैसे। बुद्धिमान लोक जसे आपल्या बुद्धीने दागिने आटवून सोने काढित नाहीत तर मग दागिन्यांच्या रूपाने सोनेच आहे असे समजतात, अथवा शहाणे लोक लाटा गाळून त्यातील पाणी बाजूला काढून मग ते पाणी घेत नाहीत तर लाटांच्या रूपाने देखील पाणीच आहे असे समजतात। तैसी जया ज्ञानाची आहाता न लगेची दृश्य कथा ते ज्ञान जाण सर्वथा सात्विक गा। त्याप्रमाणे ज्या ज्ञानाच्या हाताला ही दृश्याची गोष्ट लागतच नाही ते ज्ञान सर्व प्रकाराने सात्विक आहे असे समज। आरिसा पाहो जाता कोडे जैसे पाहा तेची कारिगे पुढे तैसे ज्ञेय लोटो निपडे ज्ञाताची जे। कौतुकाने आरसा पाहावयास लागले असता पाहणाराच जसा प्रतिबिंब रूपाने समोर अनुभवास येतो त्याप्रमाणे ज्ञानाच्या द्वारा ज्ञाता पाहू लागला की ज्ञेयाच्या रूपाने म्हणजे ज्ञेय दूर करून ज्ञाताच त्या जागी असल्याचे अनुभवास येते। पुढती तेची सात्विक ज्ञान जे मोक्ष लक्ष्मीचे भुवन हे असो ऐकचिन्ह राजसाचे। असे जे तेच सात्विक ज्ञान होय तेच मोक्ष लक्ष्मीचे मंदिर होय हे सात्विक ज्ञानाचे वर्णन पुरे। आता पुढे राजस ज्ञानाचे लक्षण आहे। श्लोक 21 पृथक्त्वेन तु यज्ञानं नाना भावान पृथक विधान वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसम। सर्व भूतांचे ठिकाणी हे भिन्न भिन्न प्रकारचे पदार्थ आहेत असा अद्वितीय आत्म्याविषयी भेदकारक बोध ज्या ज्ञानाने होतो ते राजस ज्ञान होय असे जाण। तरी पार्थ परियेस ते ज्ञान गा राजस जे भेदाची कास धरून चाले। तर अर्जुना ऐक, जे ज्ञान द्वैताचा आश्रय धरून चालते ते ज्ञान राजस होय। विचित्रता भूतांची या आपण आतो निठिकरिया बहुचकई ज्ञातया आणली जेणे। भूतांच्या विचित्रतेमुळे आपण स्वतः तुकडे तुकडे होऊन ज्या ज्ञानाने ज्ञात्याला म्हणजे जीवाला बराच भ्रमिष्टपणा आणला। जैसे साचा रूपा आड घालून विसराचे कवाड मग स्वप्नाचे काबाड वोईरी निद्रा। ज्याप्रमाणे जागृतीतील आपल्या खऱ्या स्वरूपाच्या आड विसराचे दार लावून झोप ही स्वप्नाचे ओझे डोक्यावर ठेवते। तैसे स्वज्ञानाची ये पौळी बाहेरी मिथ्याचे मही खळी तीही अवस्थांची या वैहाळी दावी जे जीवा। त्याप्रमाणे जे ज्ञान आत्मज्ञानाच्या आवारा बाहेर असार संसाराच्या मोकळ्या माळावर जागृती स्वप्न व सुषुप्ती या तीन अवस्थांचे खेळ जीवांना दाखवते। अलंकारपणे झाकले बाळा सोने का वाया गेले तैसे नामी रूपी दुरावले अद्वैत जया। अलंकार रूपाने असणारे सोने जसे मुलाला सोने वाटत नाही, त्याप्रमाणे नामरूपाच्या योगाने ज्या ज्ञानाला ब्रह्म दिसत नाही। अवतरली गाडुगा खडा, पृथ्वी अनोळख झाली मूढा, वन्ही झाला कानडा दीपत्वासाठी। गाडगी व घागरी यांच्या रूपाला आलेली जी माती, तिची मूर्खाला जशी अनोळख झाली, अथवा दीपपणामुळे अग्नि जसा मूर्खाला दुर्बोध झाला। का वस्त्रपणाचे नि आरोपे, मूर्खा प्रति तंतु हारपे, नाना मुग्धा पटु लोपे दाऊ निचित्र। अथवा वस्त्रपणाच्या आरोपाने मूर्खाला जसा तंतु म्हणजे सूत नाहीसा होतो, अथवा ज्याप्रमाणे कापड आपणावरील चित्र दाखवून मूर्खाला म्हणजे मूर्खाच्या दृष्टीला आपण नाहीसे होते, म्हणजे त्या मूर्खास चित्र दिसते व कापड दिसत नाही। तैशी जया ज्ञाना, जाणोनी भूत व्यक्ती भिन्न, ऐक्य बोधाची वासना निमोनी गेली। त्याप्रमाणे ज्या ज्ञानाने भूत व्यक्ती म्हणजे प्राणी मात्रांचे आकार निरनिराळे आहेत असे समजल्यामुळे ज्या ज्ञानाची ऐक्य बोधाची कल्पना नाहीशी झालेली असते। मग इंधनी भेदला अनळू, फुलावरी परिमळू, का जळ भेदे सकळू चंद्रू जैसा। मग अनेक काष्ठांनी जसा अग्नि भेदला जावा, अथवा अनेक फुलांनी जसा सुवास भेदला जावा, अथवा निरनिराळ्या लाटातील पाण्यानी जसा चंद्र भेदला जावा, म्हणजे अग्नि सुवास व चंद्र हे एकच असून जसे उपाधी भेदामुळे मूर्खाला ते अनेक आहेत असे वाटत। तैसे पदार्थ भेद बहुवस, जाणवनी लहान थोर वेश, आतले ते राजस ज्ञान येथ। त्याप्रमाणे पदार्थांचे अनेक प्रकार जाणून जे लहान थोर आकार बनले आहे म्हणजे अनेकत्वाला पावले आहे ते येथे राजस ज्ञान हो। आता तामसाचे ही लिंग, सांगेन ते ओळख चांग, डावलावया मातंग सदन जैसे। ज्याप्रमाणे एखाद्या घराचा त्याग करण्याकरता त्या घराची माहिती सांगावी लागते, त्याप्रमाणे तामस ज्ञानाचा त्याग करण्याकरता तामस ज्ञानाचे ही लक्षण सांगेन ते चांगले समजून घे। श्लोक 22। यत्तु कृष्ण वद एकस्मिन कार्ये सक्तम हेतुकम, अतत्वार्थ वद अल्पम च तत्तामसमुदारुतम। एका कार्याच्या ठिकाणी पूर्णत्वाने जडलेले प्रमाणरहित म्हणजे वेद बाह्य, तत्वार्थ शून्य व क्षुद्र असे जे ज्ञान त्याला तामस ज्ञान असे म्हणतात। तरी किरीटी जे ज्ञान, हिंडे विधीचे नि वस्त्रेहीन, श्रुती पाठ मोरी नग्न म्हणनी तया। तरी अर्जुना, जे ज्ञान विधीच्या वस्त्राने रहित असे नागवे हिंडते म्हणून सर्वांची माऊली जी श्रुती ती त्याला पाठमोरी झाली, म्हणजे श्रुतीने ज्या ज्ञानाचा अवैर केला आहे। येरी ही शास्त्र पटिकरी, जे निंदेचे विटाळवरी, बोलविले से डोंगरी म्लेंच धर्माचा। इतरही श्रुतीच्या कासी असलेल्या म्हणजे श्रुतीच्या अनुरोधाने चालणाऱ्या शास्त्राने ज्या तामस ज्ञानाला निंदेच्या विटाळाच्या योगाने जे तामस ज्ञान निंद्य आहे असा दोष देऊन म्लेंच धर्माच्या डोंगरावर घालवून दिले आहे, म्हणजे ज्याच्यावर बहिष्कार घातला आहे। जे गा ज्ञान ऐसे, गुणग्रहे तामसे घेतले भोवे पिसे होऊनिया। अर्जुना, जे ज्ञान तमोगुणरूपी पिशाच्याने पछाडल्यामुळे वेडे होऊन भ्रमण करते। जे सो यदिके बाधू नेणे, पदार्थी निषेधू न म्हणे, निरोविले जैसे सुने शून्य ग्रामी। जे ज्ञान विषयोपभोगा करता नात्याची आडकाठे जाणत नाही व कोणताही पदार्थ निषिद्ध म्हणत नाही, ज्याप्रमाणे एखादे कुत्रे ओसाड गावात सोडलेले असावे। तया तोंडी जे नाडळे, का खाता जेणे पोळे, त्याची एक वाळे येर घेण्याची। म्हणजे मग त्याच्या तोंडाच्या आटोक्यात जो पदार्थ सापडत नाही अथवा जो पदार्थ खाताना तोंड पोळते त्याच एका पदार्थाचा ते त्याग करते, इतर सर्व पदार्थ घेतेच। पाही सोने चोरीता उंदिरू, न म्हणे थर विथरू, नेणे मांस खाईरू काळे गोरे। पहा की उंदीर जे लाखेचा डाक वगैरे लागलेले सोने चोरीत असताना चांगले वाईट म्हणत नाही, अथवा मांस खाणारा जसे काळे गोरे म्हणत नाही। नाना वना माझी बोहरी कडसणी जेवी न करी का जित मेले न विचारी बैसता माशी। अथवा ज्याप्रमाणे रानामध्ये वणवा जाळताना बरे वाईट अशी निवड करत नाही अथवा माशी पदार्थावर बसताना तो जिवंत का मेलेला आहे याचा विचार करत नाही। अगा वाता का वाढलेया साजुक का सडलिया विवेकू कावळिया नाही जैसा। अरे अर्जुना, अन्न ओकलेले किंवा वाढलेले अथवा ताजे किंवा सडके हा विचार जसा कावळ्याला नाही। तैसे निषिद्ध सांडून द्यावे का विहित आदरे घ्यावे हे विषयांचे नी नावे नेण्याची जे। त्याप्रमाणे निषिद्धाचा अत्यंत त्याग करावा अथवा विहिताचा आदराने स्वीकार करावा हे विषयांच्या बाबतीत ते ज्ञान जाणत नाही। जे तुले आड पडे दिठी ते तुले घे विषयाची साठी मग ते स्त्री द्रव्य वाटी शिष्णोदरा। जेवढे डोळ्यासमोर येईल तेवढे भोगावयाचाच विषय आहे असे मानून त्याचा जे ज्ञान स्वीकार करते आणि मग ते मिळवलेले स्त्री व द्रव्य शिसनाकडे व पोटाकडे वाटून देते। तीर्थातीर्थ हे भाष उदकी नाही सानोळख तहान बोळे तेची सुख वाचूनिया। पाण्याने तहान भागेल ते सुख या वाचून हे पाणी पवित्र अथवा हे पाणी अपवित्र अशी उदका संबंधाने भाषा ज्याच्या ओळखीची नसते। तयाची परी खाद्या खाद्य न म्हणे निंद्या निंद्य तोंड आवडे ते मेध्य ऐसाची बोधू। त्याचप्रमाणे खाण्यास योग्य व अयोग्य व निंद्या निंद्य हे ते तामसज्ञान म्हणत नाही, जे तोंडाला आवडेल ते पवित्र अशी त्या तामसज्ञानाची समजूत असते। आणि स्त्री जात तितुके त्वचेंद्रियेची ओळखे तिये विषयी सोयरिके एकची बोधू। आणि जितकी स्त्री जात आहे तितकी त्वगिंद्रियाने ओळखते, म्हणजे स्त्री ही त्वगिंद्रियाचा भोग्य विषय आहे असे समजते आणि त्या स्त्री जातीशी संबंध करण्याविषयी त्या तामसज्ञानाची एकच समजूत असते। पैस्वार्थी जे उपकरे तयाची नाम सोयी रे देह संबंधू नसरे जिये ज्ञानी। जो आपल्या कामाच्या उपयोगी पडेल त्याचेच नाव नातलं आणि ज्या तामसा ज्ञानापाशी शरीराच्या नात्याची किंमत नसते। मृत्यूचे आघवेची अन्न आघवेची आगे इंधन तैसे जगची आपले धन तामस ज्ञान। सर्व जगच मृत्यूचे अन्न आहे, सर्व पदार्थच अग्नीचे सर्पण आहे, त्याप्रमाणे तामस ज्ञानाला सर्व जग आपले भोग्य आहे असे वाटते। ऐसे नि विश्व सकळ जेणे विषोची मानिले केवळ तया एक जाणे फळ देह भरण। अशा रीतीने सर्व विश्व हे केवळ भोग्य विषयच आहे असे तामस ज्ञान मानते व त्या तामस ज्ञानास देह भरण हेच एक फळ आहे असे समज। आकाश पतिता नीरा जैसा सिंधूची एक थारा तैसे कृत्य जात उदारा लागीची बुझे। आकाशातून पडलेल्या पाण्यास ज्याप्रमाणे एक समुद्रच आश्रय असतो त्याप्रमाणे ते तामस ज्ञान कर्म मात्र पोटा करताच आहे असे समजते। वाचूनी स्वर्ग नरकू आथी तया हेतू प्रवृत्ती निवृत्ती ये आघवी येची राती जाणीवेची जे। याशिवाय स्वर्ग व नरक आहेत व त्यांना हेतू प्रवृत्ती व निवृत्ती आहेत, म्हणजे विहित कर्माकडे प्रवृत्ती असणे हे स्वर्गाला हेतू आहे व विहित कर्मापासून निवृत्ती ही नरकाला हेतू आहे। या सर्व ज्ञानाची ते तामस ज्ञान रात्र आहे, म्हणजे स्वर्ग व नरक व त्यांना हेतू असणारे प्रवृत्ती व निवृत्ती या विषयीचे तामस ज्ञानामध्ये पूर्ण अज्ञान असते। जे देह खंडा नाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा यया परवती प्रमा ढळो नेणे। कारण की हा साडेतीन हा देह म्हणजेच आत्मा व पाषाणाची मूर्ती हाच ईश्वर होय या पलीकडे तामस ज्ञानाची समजूत जातच नाही। म्हणून पडिले नि शरीरे केले निसी आत्मा विसरे मा भोगावया उरे कोण वेशे। म्हणून त्या तामस ज्ञानाची अशी समजूत असते की शरीर पडले असता केलेल्या कर्मासह आत्म्याचा ठाव ठिकाणा नाहीसा होतो, मग तो आत्मा कोणत्या रूपाने भोगावया सुरेल। नाही ईश्वरू पाहता आहे तो भोगवी हे जरी होये तरी देवची खाये विकुनिया।
अथवा विचार करून कोणी असे म्हटले की ईश्वर आहे व तो केलेल्या कर्माचे फळ भोगावयास लावतो, तर तो तामस ज्ञानी तो मानलेले दगडाचे धातूचे देवच विकून खातो।
गावीचे देवळेश्वर नियामकची होती साचार, तरी देशीचे डोंगर उगे का असती।
गावातील देवळातले देव जर खरोखर सृष्टीचे नियामक असतील तर देशातले डोंगर गुपचूप का राहतील।
ऐसा विपाये देवो मानिजे, तरी पाषाण मात्रची जाणीजे, आणि आत्मा तव म्हणीजे देहातेची।
कदाचित देव मानला तर याप्रमाणे देव म्हणजे फक्त दगडच, म्हणजे दगडाची मूर्ती समजतो, आणि आत्मा तर देहालाच समजतो।
ये रे पाप पुण्याधिके, ते आघवेची करोनी लटिके, हितमानी अग्निमुखे चरणे जे का।
इतर जे पाप पुण्य वगैरे ते सर्वच झूट करून अग्नीच्या मुखाने जे चरणे, म्हणजे पाप पुण्य बरे वाईट न म्हणता जो विषय पुढे येईल तो सरसकट भोगणे, ते तो हित मानतो।
जे चामाचे डोळे दाविती, जे इंद्रिये गोडी लाविती, तेची साच हे प्रतीती पुढी जया।
चामड्याचे डोळे जे दाखवतील, म्हणजे स्थूल दृष्टीला जे दिसून येईल, व इंद्रिये ज्यांची गोडी लावतील तेच खरे, ही ज्याची पक्की खात्री असते।
किम बहुना ऐसी प्रथा, वाढती देखसी पार्थ, धुवाची वेली वृथा आकाशी जैसी।
अर्जुना, फार काय सांगावे, असा हा व्यर्थच वाढत गेलेला अनुभव तुला आढळून येईल। आकाशात धुराचा वेळ जसा व्यर्थच वाढतो।
कोरडा ना बोला उपेगा आथी गेला, तो वाढोनी मोडला भेंडू जैसा।
जो वाळलेला अथवा ओला उपयोगाला येत नाही असा जो भेंडाचा वृक्ष, तो वाढून जसा व्यर्थ मोडून जावा।
नाना उसाची कणसे का नपुसके माणूसे, बन लागले जैसे साबरीचे।
अथवा उसाची कणसे अथवा नपुसक माणसे अथवा साबरीची झाडी ही जशी व्यर्थ असतात।
ना तरी बाळकाचे मन का चोरा घरीचे धन, अथवा गळास्तन शेळीचे।
अथवा मुलांचे मन अथवा चोराच्या घरचे द्रव्य अथवा शेळीच्या गळ्याचे स्तन जसे निरुपयोगी असतात।
तैसे जे वायाने वोसाळ दिसे जाणणे, तया ते मी म्हणे तामस ज्ञान।
त्याप्रमाणे जे ज्ञान निरर्थक व स्वैर असे दिसते त्याला मी तामस ज्ञान असे म्हणतो।
ते ही ज्ञान इया भाषा, बोली जे तो भावो ऐसा, जातन ध्याचा का जैसा डोळा वाढू।
त्या तामस ज्ञानासही ज्ञान असेच म्हणतात। त्यातील हेतू हा कि जसा जन्मांधाचा डोळा मोठा म्हणावायचा।
का बधिराचे नीट कान अपेया नाम पान, तैसे आड नाव ज्ञान तामसतया।
अथवा बहिर्य मनुष्याचे जसे सरळ कान किंवा अपेयाना म्हणजे मद्याधिकांना जसे पान म्हणजे पिण्यास योग्य म्हणायचे, त्याप्रमाणे त्या तामस ज्ञानाला ज्ञान हे केवळ आडनाव आहे।
हे असो किती बोलावे, तरी ऐसे जे देखावे, ते ज्ञान नोहे जाणावे डोळ सतम।
हे राहुदे, आता आणखी या संबंधाने किती सांगावे, तर असे जे दृष्टीला पडेल ते ज्ञान नाही तर तो स्वच्छ तमोगुण आहे असे समजावे।
एवं ती ही गुणी भेदले यथा लक्षणी, ज्ञान श्रोते शिरोमणी दाविले तुझ।
हे श्रोत्यांच्या मुख्य अर्जुना, याप्रमाणे तीन गुणांनी तीन प्रकारचे झालेले ज्ञान, ज्यांचे जसे लक्षण होते तशा लक्षणांनी तुला सांगितले।
आता याची त्रि प्रकारा, ज्ञानाचे नी धनुर्धरा, प्रकाशे होती गोचरा कर्तयाच्या क्रिया।
अर्जुना, आता याच तीन प्रकारच्या ज्ञानाच्या प्रकाशाने कर्त्याच्या क्रिया गोचर होतात।
म्हणून कर्म पैगा अनुसरे ती ही भागा, मोहरे जालिया वोघा पाणी जैसे।
म्हणून एकच पाणी जसे निरनिराळ्या पात्रातून वाहणाऱ्या ओघांशी मिळाले की त्या त्या ओघासारखे बनते, त्याप्रमाणे ज्ञानाच्या तीन प्रकारामुळे कर्म तीन प्रकारचे होते।
तेची ज्ञान त्रय वशे, त्रिविध कर्म जे असे, तेथ सात्विक तव ऐसे परिसाधी।
तेच तीन प्रकारच्या ज्ञानाच्या योगाने जे तीन प्रकारचे कर्म झालेले आहे त्यापैकी सात्विक कर्माचा प्रकार तर असा आहे तो सांगतो तू प्रथम ऐक. श्लोक 23. नियतम संग रहितम मराग द्वेषतः कृतम अफल प्रेप्सुना कर्म यत्तत् सात्विकम उच्यते. नित्य व नैमित्तिक पावेल तेव्हा तेही आसक्ती रहित प्रीती अथवा द्वेष यांनी वर्जित असे फलाकांक्षा न धरणाऱ्या मनुष्याने केलेले जे कर्म त्याला सात्विक कर्म असे म्हणतात. तरी स्वाधिकाराचे निमार्गे आले जे मानिले अंगे पतिव्रतेचे निपरिश्वंगे प्रियते जैसे. तरी पतिव्रतेच्या आलिंगनाने जसा नवऱ्याला संतोष होतो त्याप्रमाणे वर्णाश्रम धर्माच्या मार्गाने वाट्यास आलेले जे कर्म ते त्या स्वभावतःच मानवते म्हणजे त्याचे आचरण संतोषाने केले जाते. सावळ्या अंगा चंदन प्रमदा लोचनी अंजन तैसे अधिकारासी मंडण नित्यपणे जे. सावळ्या अंगाला ज्याप्रमाणे चंदन भूषण असते तरुण स्त्रीच्या डोळ्यांना जसे अंजनाचे भूषण असते त्याप्रमाणे जे कर्म नित्य कर्तव्य असल्यामुळे अधिकाराला भूषण आहे ते नित्य कर्म भले होय नैमित्तिकी सावाईले सोनयासी जोडिले सौरभ्य जैसे. सोन्याला ज्याप्रमाणे सुगंध प्राप्त व्हावा त्याप्रमाणे त्या नित्य कर्माला नैमित्तिक कर्माची जोड मिळाली असता त्या नित्य कर्माला शोभा येते. आणि अंगा जीवाची संपत्ती वेचुनी बाळाची करी पाळती परी जीवे उबगणे हे स्थिती न पाहे माय. आणि शरीर व प्राणाचे सामर्थ्य खर्च करूनही आई मुलाचे पालन करते परंतु आईच्या जीवाला मुलाचे पालन करण्याचा केव्हाही कंटाळा येत नाही. तैसे सर्वस्वे कर्म अनुष्ठी परिफळ न सुये दिठी उखिती क्रिया पैठी ब्रह्मीची करी. त्याप्रमाणे सर्व कर्माचे अनुष्ठान करतो परंतु फळावर लोभदृष्टी ठेवत नाही तर एकंदर कर्म ब्रह्माच्या ठिकाणी अर्पण करतो. आणि प्रिय आली या स्वभावे सबळ उरे वेचे ठाऊवे नव्हे तैसे सत्प्रसंगे करावे पारुषे जरी. प्रियकर मित्र वगैरे आला असता त्याच्या सन्मानार्थ आपल्या जवळील अन्न सामुग्री सर्व खर्च झाली अथवा काही शिल्लक आहे याचे जसे स्वाभाविकच भान राहत नाही त्याप्रमाणे एखादा योग्य प्रसंग म्हणजे सत्पुरुषाशी आत्मचर्चा वगैरे करण्याचा प्रसंग प्राप्त झाला असता भान न राहून आपले नित्य कर्म करावयाचे जर राहिले तरी अकरणाचे निखेदे द्वेषाते जीवी न बांधे जालियाचे नि आनंदे फुंजो नेणे. तरी नित्य कर्म करायचे राहिले त्याच्या खेदाने मनाला वाईट वाटू देत नाही अथवा नित्य कर्म जर त्याच्या हातून यथासांग झाले तर त्याच्या आनंदाने अभिमान मिरवण्याचे जाणत नाही. ऐसे ऐसिया हातवटिया कर्म निफजे जे धनंजया जाण सात्विक हेतया गुणनामगा. अर्जुना अशा अशा हातवटीने जे कर्म घडते त्याला सात्विक कर्म हे त्याचे गुणावरून आलेले नाव आहे असे समज. ययावरी राजसाचे लक्षण सांगी जेल साचे न करी अवधानाचे वाणेपण. यानंतर राजस कर्माचे खरोखर लक्षण सांगण्यात येईल तर तू लक्ष देण्याच्या कामी कसूर करू नकोस. श्लोक 24. यत्तु कामे सुना कर्म साहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासं तद्राजसमुदारुतम. कर्म फलेच्छु अथवा अहंकारयुक्त मनुष्याकडून जे मोठ्या प्रयासाने कर्म करण्यात येते त्याला राजस कर्म असे म्हणतात. तरी घरी माता पितरा धड बोली नाही संसारा येर विश्वभरी आदरा मूर्खू जैसा. तर जसा एखादा मूर्ख मनुष्य घरी आई बापाशी व्यवहारात नीट बोलत देखील नाही परंतु जगतातील इतर माणसांशी मात्र प्रेमाने वागतो. का तुळशीची या झाडा दुरुनी न घापे सिंतोडा द्राक्षीची या तरी बुडा दूधचिला विजे. अथवा तुळशीच्या झाडाला दुरून पाण्याचा शिंतोडाही घालत नाही आणि द्राक्षाच्या बुडाला मात्र रोज दूधच लोटीत असतो. तैसी नित्य नैमित्तिके कर्मे जिये आवश्यके तयाचे विषी न शके बैठला उठू. त्याप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्मे जी अवश्य आचरणीय आहेत ती करण्याकरता बसलेला उठू देखील शकत नाही. येरा काम्याचे नितरी नावे देह सर्वस्व आघवे वेचिताही न मनवे बहुजैसे. इतर काम्यकर्मांच्या नावाने तर धन देह वगैरे खर्च करीत असतानाही आपण फार खर्च केला असे त्याला वाटत नाही. अगा देवडी वाढी लाहिजे तेथ मोल देता न धाईजे पेरिता पुरे न म्हणिजे बीज जेवी. अरे अर्जुना, जेथे वाढी दिढीची प्राप्ती होते तेथे द्रव्य देताना तृप्ती होत नाही अथवा ज्याप्रमाणे बीज पेरित असताना पुरे म्हणवत नाही. का परिसू झाली हाती लोहा लागे सर्व संपत्ती वेचू करिता ये उन्नती साधकू जैसा. अथवा परिस हाती आल्यावर लोखंड विकत घेण्याकरता सर्व संपत्ती खर्च करताना जसा पैसा हे ज्याचे साध्य आहे अशा साधकास उत्साह वाटत असतो.